कॅमेरा ऍक्शन.
हाय, मी सागर कारंडे आणि तुम्ही ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत.
चला, हा वायुद्यामध्ये इतके लोक, इतके मोठे मोठे कलाकार येऊन गेले, पण वेन वॉज द टाइम यू वर ऑस्ट्रक, म्हणजे अरे काय यार, म्हणजे यांच्या समोर आता कसं परफॉर्म करायचं?
महेश मांजरेकर आले की माझं ततपप व्हायचं. एकतर मी त्यांचा खूप मोठा फॅन आहे आणि त्यांच्याकडे काम केलेलं पण होतं, मी नाटकात त्यांचं काम केलं, त्यांच्या सिनेमात काम केलं होतं, पण ते आले की मी घाबरायचो, मला माहित नाही का. नंतर मग भारत गणेशपुरीने मला सांगितलं, सागरे असं नको विचार करूस, तू परफॉर्मर आहेस, ते परफॉर्म कर, तुझ्या समोर कोण आहे याच्याशी काही घेणं नाही. मग तेव्हापासून मग ते डोक्यातून विचार काढले मी.
आणि काही असे वेड्यासारखे फॅन्स येतात आणि भेटतात आणि काहीतरी अफलातून करतात, ते फार असं हसू पण येतं आणि कळत नाही आता काय करावं. काय काय झालं?
खूप झालं, खूप. बापर, एक कपल आलं होतं, नवरा बायको होते, आणि बायकोला माझ्या बाजूला उभं केलं आणि हा सर एक फोटो हा काढा काढा काढा. बायकोला म्हणत होतो सर 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 काजून, तर ती जरा ऑकवर्ड फील करत होती. तो मला तो सांगत होता, सर तुम्ही सारखा ना, तुम्ही सारखा. म्हटलं हा ओके, हा काढा सर, हात हात टाका ना. म्हटलं का हात? अहो तुमची वाय काय? तेच सांगतो, माझी वाय काय, मला प्रॉब्लेम नाही, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे बोलतो. मला सर्वात जास्त गंमत कुठली येते माहिती आहे का? अगदी 2-3-4 वर्षाची मुलं घेऊन येतात, त्यांना कोण काय आहे हे माहीत नसतं. साहेब बघितलं, बघितलं कोण ओळखा, ओळखला काय, ओळख अजून ओळख अजून ओळखत नाही, नेहमी तर बघतो. तेव्हा आपलं असं होतं की काय करू, बर हसता येई ना, बर त्या पोरावर अन्याय होतोय तोही बघूया ना.
आणि ते म्हणतात खूप मोठा फॅन आहे तुमचा? खूप,
हो खूप मोठा फॅन आहे.
ओळखला
नाही तो पोरग? नाही म्हणतो नाही.
मला सांग की कुठलं कॅरेक्टर करायचा प्रयत्न फसलाय कधी, की तू ट्राय केलंस आणि तुला कळलं की अरे नाही आपण माती खाल्ली आहे?
असे 2-3 झालंय माझं. हवं अयोध्येमध्ये मी एक म्हातारी केली होती खूप आधी, तर पहिल्या वेळी ती जमली मला, पण तीच म्हातारी परत करायची ना, तर दुसऱ्या वेळी जमलीच नाही ती. कसं आहे, आपण विनोद ठरव तिकडे जाऊन आता असं करायचं तसं काही ठरवून नाही होतो विनोद. ती नसच तुम्हाला तिकडे मिळाली पाहिजे, परफॉर्म करताना मिळाली पाहिजे, तुम्ही ठरवून काहीच करू शकत नाही कॉमेडीत.
ओके, आणि तू पत्र वाचतोस चला हवं मध्ये, तर मला सांगा की तुम्ही मात्र कधी कोणाला पत्र लिहिलं का आणि काही पत्राची आठवणी आहेत का?
मी एक पत्र लिहिलं होतं वडिलांना आणि त्यांच्या खिशात ठेवलं होतं, मी कॉपी केली होती. हो मी शाळेत कॉपी केली होती आणि मी लिहिलं होतं माझ्याकडून चूक झाली, माझ्या परत असं होणार नाही, सांगायला घाबरत म्हणून ते पत्र खिशात ठेवलं होतं त्यांचं. काय बोलले? हो वाचलं, काय बोलले नाही.
माझे वडील फार, म्हणजे हा किस्सा मला वाटतं आता बहुधा सगळ्यांना माहिती झालाय की मी पण माझ्या बाबांना फार प्रेमाने पत्र, नाही म्हणजे की कसे ते वाईट आहेत आणि कसे ते मला नाही म्हणतात सगळ्या गोष्टींना, असं मी लिहिलं होतं, एक डायरी लिहिली होती आणि ती बाबांच्या हातात पडली हे मला कळलं जेव्हा ती जागा बदलली डायरीची. जिथं संपली डायरी तिथं बाबा ने लिहिलं होतं, माझे बाबा प्राध्यापक ना, हे सगळं ठीक आहे पण शुद्ध लेखनाच्या खूप चुका आहेत असं त्यांनी. मला सांग की कुठलं कॅरेक्टर करायचा प्रयत्न फसलाय कधी, की तू ट्राय केलंस आणि तुला कळलं की अरे नाही आपण माती खाल्ली आहे?
असं 2-3 झालंय माझं. हवं अयोध्येमध्ये मी एक म्हातारी केली होती खूप आधी, तर पहिल्या वेळी ती जमली मला, पण तीच म्हातारी परत करायची ना, तर दुसऱ्या वेळी जमलीच नाही ती. कसं आहे, आपण विनोद ठरव तिकडे जाऊन आता असं करायचं तसं काही ठरवून नाही होतो विनोद. ती नसच तुम्हाला तिकडे मिळाली पाहिजे, परफॉर्म करताना मिळाली पाहिजे, तुम्ही ठरवून काहीच करू शकत नाही कॉमेडीत.
ओके, आणि तू पत्र वाचतोस चला हवं मध्ये, तर मला सांगा की तुम्ही मात्र कधी कोणाला पत्र लिहिलं का आणि काही पत्राची आठवणी आहेत का?
मी एक पत्र लिहिलं होतं वडिलांना आणि त्यांच्या खिशात ठेवलं होतं, मी कॉपी केली होती. हो मी शाळेत कॉपी केली होती आणि मी लिहिलं होतं, माझ्याकडून चूक झाली, माझ्या परत असं होणार नाही, सांगायला घाबरत म्हणून ते पत्र खिशात ठेवलं होतं त्यांचं. काय बोलले? हो वाचलं, काय बोलले नाही.
माझे वडील फार, म्हणजे हा किस्सा मला वाटतं आता बहुधा सगळ्यांना माहिती झालाय की मी पण माझ्या बाबांना फार प्रेमाने पत्र, नाही म्हणजे की कसे ते वाईट आहेत आणि कसे ते मला नाही म्हणतात सगळ्या गोष्टींना, असं मी लिहिलं होतं, एक डायरी लिहिली होती आणि ती बाबांच्या हातात पडली हे मला कळलं जेव्हा ती जागा बदलली डायरीची. जिथं संपली डायरी तिथं बाबा ने लिहिलं होतं, माझे बाबा प्राध्यापक ना, हे सगळं ठीक आहे पण शुद्ध लेखनाच्या खूप चुका आहेत असं त्यांनी. आता एक छानसा रॅपिड फायर राऊंड, ओके, कारण तुला आता हे ऍक्टर्स माहिती आहेत, तर हे लोक ऍक्टर नसले असते तर ते कोण असले असते असं तुला गेस करायचं. ओके, निलेश साबळे
डॉक्टर, ऑफकोर्स तो डॉक्टर आहे,
पण समजा डॉक्टर पण नाही आहे, तर कुठल्या गोष्टी तुला माहिती आहे त्याच्या हिडन टॅलेंट्स, की तुला असं वाटतं की तो असं काहीतरी करू शकला असता?
तो उत्तम वक्ता आहे.
बर,
म्हणजे तो राजकारणात गेला असता.
श्रेया बुगडे,
अरे बापरे, श्रेयामध्ये सगळे गुण आहेत तिच्यामध्ये, बापरे. फॅशन डिझायनर झाली असती, हा ती सगळंच कॅरी खूप छान, स्वतः कॅरी पण करते आणि तिला भयंकर आवड आहे, शॉपिंगची भयंकर आवड आहे. बरोबर,
भारत गणेशपुरी
भार शेतकरी झाला असतो. हा,
भाऊ कदम,
भाऊ कदम
गायक,
हा भाऊ गातोच चांगलं बरोबर,
खूपच
भारी गातो, गायक झाला असतो तो.
आणि इनफॅक्ट त्यांना गायक व्हायचं होतं असं त्यांनी सांगितलं होतं त्यांच्या ऑडिओ बायो. ओके, कुशल बद्रिके
खूप चांगला डान्सर झाला असतो.
आणि योगेश शिरसाट,
योगेश शिरसाट हा उत्तम लेखक आहे, ऍक्टर पण उत्तम आहे, पण हे काही नसतं झालं तर योगेशने शेती केली असते असं मला वाटतं, कारण त्याच्याकडे तो आहे, म्हणजे त्याला गावची खूप ओढ आहे, गावी जाऊन काहीतरी केलं असतं त्याने.
हा, मला ही सवय सोडायची आहे.
मी खूप टेन्शन घेतो, खूप छोट्या छोट्या खूप छोट्या छोट्या गोष्टींचं उगाच टेन्शन घेतो, म्हणजे बायको वगैरे पण मला कशाला टेन्शन घेतात, तो प्रॉब्लेम आहे जरा माझा.
या गोष्टीवरून मी बायकोचे बोलणे नेहमी खातो
पसारा.
हो,
कारण मी जेव्हा जेव्हा घरी असतो तेव्हा म्हणजे सुटलेलं मोकट सुटलेलं असतो ना, मग इथे टाक दे तिथे टाक, आणि तिला मी खूप त्रास देतो मुलीला, म्हणजे रात्री 2-3 वाजता मी तिला उठवतो मुलीला, कारण मी भेटलेलो नसतो ना दिवसभर, तिला उठवतो, मग त्याच्यावरून खूप बोलते ती मला.
मी घेतलेल्या या गोष्टीचा मला फार अभिमान आहे.
व्हिडिओ गेम.
ओके, मला डॅश ह्याची खंत आहे
की मी घरच्यांना वेळ नाही देत आहे ना.
आणि लाईट्स कॅमेरा ऍक्शन ह्या माझ्या शो मध्ये तू पहिल्यांदा कुठली गोष्ट आज रिव्हील केलीस?
मी कॉपी करत होती, म्हणजे मी कॉपी केली होती आणि वडिलांच्या प्रगती पुस्तकावर साईन करायचो ती.
चुकीतच माणूस शिकत असतो. आणि आज आपण इतक्या गप्पा मारल्या, तुझ्या आयुष्याचा आढावा आपण घेतला, आज तुला कुठली खूप छान गोष्ट ह्या इंटरव्ह्यूची वाटली, बेस्ट थिंग अबाउट दिस इंटरव्ह्यू?
की तू खूप चांगल्या पद्धतीने मला ओपन केलंस ना, हे मला खूप आवडलं. तू जर मला प्रश्न नसते विचारलेस किंवा अशा पद्धतीने प्रश्न विचारले नसतेस ना, तर एवढा ओपन झालो नसतो कदाचित.
अच्छा,
कारण इंटरव्ह्यू देणाऱ्यापेक्षा घेणारा फार महत्वाचा असतो, त्याच्याकडून काढून घेणारा फार हो खरी गोष्ट आहे, नाहीतर मग आपण मी साधे साधे 2-4 वाक्य बोललो असतो तुझ्या समोर आणि तू संपवले असत.
ओके, पण आज मला खूप मजा आली आणि खूप खूप धन्यवाद आम्हाला इतका छान इंटरव्ह्यू दिला त्याबद्दल.
थँक्यू सो मच. थँक्यू.
93.5 रेड एफएम बजाते रहो.